अनुवाद प्रकरण 34 मोशेचा मृत्यू। मग मोशे मवाबाच्या मैदानांवरून यरिहो समोरील पिसगा पर्वताच्या नबो नामक शिखरावर चढला, तेव्हा दानापर्यंतचा सर्व गिलाद प्रदेश, नफ्तालीचा सर्व प्रदेश, इफ्राईमाचा व मनश्येचा प्रदेश आणि पश्चिम समुद्रापर्यंतचा यहुदाचा सर्व प्रदेश आणि नेगेब व सोअरापर्यंतची तळवट म्हणजे खजुरीचे नगर यरिहो ह्याचे मैदान हे सर्व परमेश्वराने त्याला दाखविले। परमेश्वर त्याला म्हणाला, ज्या देशाविषयी मी अब्राहम, इसहाक व याकोब यांच्याशी शपथ वाहिली होती की तो मी तुझ्या संतानाला देईन, तो देश हाच, तो मी तुला प्रत्यक्ष दाखविला आहे, पण नदी ओलांडून तिकडे तुला जावयाचे नाही। परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे त्याचा सेवक मोशे मवाब देशी स्मरण पावला आणि त्याने त्याला मवाब देशातील बेथपौरासमोरील एका खोऱ्यात पुरले, परंतु त्याच्या कबरेची जागा अजूनही कोणाला माहीत नाही। मोशे मृत्यूसमयी 120 वर्षांचा होता, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती व त्याची प्रकृतीही क्षीण झाली नव्हती। इस्रायल लोकांनी मवाबाच्या मैदानात मोशेसाठी 30 दिवस शोक केला, मग मोशेबद्दल सुतक धरून शोक करण्याचे दिवस संपले। नूनाचा मुलगा यहोशवा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण झाला होता, कारण मोशेने त्याच्यावर आपले हात ठेवले होते। इस्रायल लोक त्याचे ऐकून परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे वागू लागले। परमेश्वराच्या प्रत्यक्ष परिचयाचा असा मोशेसमान कोणी संदेष्टा इस्रायलात आजवर झाला नाही। मिस्र देशात फारो व त्याचे सर्व सेवक ह्यांच्यापुढे आणि देशभर जी सर्व चिन्हे व चमत्कार करावयाला परमेश्वराने त्याला पाठविले त्याबाबतीत आणि त्याने सर्व इस्रायलासमक्ष आपल्या हाताचा जो पराक्रम व जो भयंकर दरारा प्रगट केला त्याबाबतीत त्याच्यासमान कोणी झाला नाही।